नमस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य आम्ही घेऊन आलो आहे आणि विविध प्रसार माध्यमांच्या या आमच्या योजनेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत ही ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवत आहोत. असाच आमचा हा वेब रेडिओ यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आपण आमच्या वेब रेडिओ या वेबसाईटवर आपण ऐकत आहात YCMOU.digitalUniversity.ac. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आपल्यापर्यंत तांत्रिक सहाय्य आहे गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक धनंजय देशमुख, तंत्र निर्देशन अभय कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रम संयोजक आहेत प्रकाश सापनर सर. तज्ञ आणि आपल्यामध्ये संवाद साधणार आहेत सीमा पेटकर आणि आजच्या यशवाणीमध्ये आपण मार्गदर्शन ऐकणार आहात डॉक्टर उमेश राजदरकर सरांचं. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, याआधी पण राजदरकर सरांनी आपल्याला विविध विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. अतिशय सविस्तर असं ज्ञान मार्गदर्शन आपण त्यांचं ऐकत असता आज सुद्धा ते आपल्याला कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याविषयी माहिती देणार आहेत, अर्थातच उत्पादन खर्चाची संकल्पना. डॉ उमेश राजदरकर सर मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेपासून मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेमध्ये कार्यरत आहेत. अर्थशास्त्रात त्यांची पीएचडी आहे आणि अनेक अर्थशास्त्राची पुस्तकं अभ्यासासाठी त्यांची प्रकाशित आहेत आणि अभ्यासासाठी ती मुलांना मार्गदर्शनासाठी उपयुक्त पडतात. डॉक्टर उमेश राजदरकर सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने इथे स्टुडिओत स्वागत करते. डॉक्टर नमस्कार.
नमस्कार
सर. आज आपण उत्पादन खर्चाची संकल्पना अर्थातच कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन
बरोबर
याविषयी सांगणार आहात, तर याच्यामध्ये नक्की काय आहे?
बरोबर आहे. आपण मागे विद्यार्थ्यांना थोडंसं मागे घेऊन जाईल. आपण उत्पादनाची व्याख्या पाहिली होती. आदानांचे प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन.
बरं,
आता आदान म्हणजे काय? तर जो कच्चा माल वस्तू फायनल वस्तू निर्मिती करता किंवा अंतिम वस्तू निर्मिती करता लागतो त्याला कच्चा माल असं म्हणतात. आणि ही आदानं त्याचं प्रदानामध्ये म्हणजे उपभोग्य वस्तू उपभोगाला लायक अशी वस्तू निर्माण करण्याकरता या आदानाचं प्रदानात रुपांतर केलं जातं. उदाहरणार्थ कापड जे आहे ते कापड आपण कापसापासून निर्माण करतो.
बरोबर.
म्हणजे कापूस हे आदान झालं आणि कापड ही अंतिम वस्तू झाली. आता हे उत्पादन करताना साहजिकच उत्पादकाला काही खर्च करावा लागतो. तो जो खर्च असतो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. म्हणजे आदानाची प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. आणि ही प्रक्रिया करताना उत्पादकाला जो काही खर्च करावा लागतो त्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. आता उत्पादन खर्च म्हटल्यावर त्याच्यामध्ये काय वेगळ्या कल्पना आहेत? खर्च जर करायचा आहे तर चार पैसे देऊन आपल्याला पाहिजे ती वस्तू किंवा आदान आपण घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की मानवी गरजा या अमर्याद असतात आणि त्या गरजा भागवणारी जी साधन सामुग्री असते ती मात्र मर्यादित असते.
बरोबर.
आणि ही साधन सामुग्री पर्यायी वापराची देखील असते. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्याकडे जर एक 5 एकर जमीन असेल तर ती शेतीकरता वापरता येते, तिच्यावर एखादा कारखाना उभारता येतो किंवा अन्य जे पर्याय आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येतात. म्हणजे एकच उत्पादन साधन हे पर्यायी वापराचं असतं. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारच्या वापराला प्राधान्य द्यावं असा पेच निर्माण होतो.
बरोबर.
आणि तुम्हाला आठवत असेल त्यालाच आपण आर्थिक प्रश्न असं म्हणतो. म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, ते किती करावं, कशा प्रकारे करावं आणि त्याचं वाटप कसं करावं. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये उत्पादन खर्चाची संकल्पना महत्वाची का ठरते? तर याच्या मागे मुख्य कारण उत्पादनाची जी साधनं आहेत ती मर्यादित आहेत आणि ती पर्यायी वापराची सुद्धा आहेत. परंतु याचबरोबर आपल्या गरजा या अमर्याद आहेत आणि त्याच्यामुळे अर्थशास्त्रामध्ये उत्पादन खर्चाला काही वेगळा अर्थ प्राप्त देखील होतो. म्हणून आज मी जे विद्यार्थ्यांशी बोलणार आहे ते उत्पादन खर्चाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता पहिली त्या ठिकाणी कल्पना आहे की मनी कॉस्ट, म्हणजे पैसा रुपी त्या ठिकाणी असणारी खर्च. आता मनी कॉस्ट म्हणजे आपण आदानन करता जे काही पैशाद्वारे पैशाच्या माध्यमातून जो काही खर्च करतो त्याला मनी कॉस्ट असं म्हणतात. म्हणजे समजा एक 5 क्विंटल कापूस तुम्ही कापड उत्पादनाकरता घेतला आणि त्या शेतकऱ्याला 5,000 रुपये दिले तर त्या आदानाची किंमत ही मनी कॉस्ट ही 5,000 इतकी आहे. आता याच्यावर तुम्ही प्रक्रिया करून त्याचं उत्पादन करणार आणि मग त्याच्यावर पुढे नफा मिळवणार तर ही झाली मनी कॉस्ट. आता या मनी कॉस्टमध्ये वास्तव खर्च किंवा रिअल कॉस्ट देखील इन्क्लूड असते. आता रिअल कॉस्ट म्हणजे काय की कापसाचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्याचा त्या ठिकाणी त्याचे कष्ट, त्यांनी उत्पादनाचं केलेलं नियोजन, त्यांनी स्वतःची वापरलेली बुद्धी, गोळा केलेलं त्या ठिकाणी अनुभव, याचा जो काही त्याला हे जे इनपुट द्यावं लागलं श्रमारूपी किंवा बुद्धिरूपी त्याला त्याची रिअल कॉस्ट असं म्हणतात. म्हणजे 5,000 रुपये तुम्ही जी किंमत दिलेली आहे त्या आदानाकरता त्याची रिअल कॉस्ट कदाचित जास्त देखील असू शकेल. म्हणजे वास्तव खर्च जो आहे हा वास्तव खर्च त्या आदानाच्या निर्मिती मागची कथा आपल्याला सांगतो की हे निर्माण करण्याकरता काय काय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी कारणी लावलेलं आहे. आता हा वास्तव खर्च जो आहे हा वास्तव खर्च त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो. जर आपल्याला असं जाणवलं की आपल्या या श्रमाच्या मानाने आपल्याला पैसा रुपये मिळणारं जे उत्पन्न आहे ते अत्यंत तटपुंज आहे तर मग अशा वेळेला आपण कापूस निर्माण करायचा की एखादं दुसरं पीक घ्यायचं हे तो शेतकरी त्या ठिकाणी ठरवेल. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये केवळ पैसा रुपी खर्च हा महत्वाचा नाही तर त्याची जी वास्तव खर्च जो आहे तो देखील त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. पुढची कन्सेप्ट आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा ज्याला आपण संधी खर्च असं म्हणतो. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की 5 एकर जमिनीचा वापर आपण कापूस उत्पादनाकरता वापरलेला आहे तर हा कापूस उत्पादन घेण्याचा निर्णय जो आहे हा निर्णय आपल्याला गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी सोडून आपण घेतलेला आहे. म्हणजे कापूस आणि गहू असे जर 2 पर्याय असतील तर गव्हाचं उत्पादन न घेऊन आपण कापूस उत्पादन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हा झाला त्याचा संधी खर्च.
बर,
की एक आपल्याला हा संधी खर्चाची संकल्पना महत्वाची का ठरते कारण उत्पादनाची जी साधनं आहेत ती उत्पादनाची साधनं मर्यादित आहेत. जमीन मर्यादित आहे, श्रम मर्यादित आहे, भांडवल मर्यादित आहे, परंतु आणि ती पर्यायी उपयोगाची आहेत त्याच्यामुळे संधी खर्चाची संकल्पना ही अत्यंत महत्वाची ठरते. आणि म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाचं आपल्या पिकाचं नियोजन केलं पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्याचा उत्पादक निर्णय घेतात त्यावेळेला त्यांनी हे जे सोडून दिलेले पर्याय आहेत ते पर्याय कितपत आकर्षक आहेत याचाही विचार केला पाहिजे. जर आपण असं झालं समजा की गव्हाचं उत्पादन आपण कापसाऐवजी घेतलं असतं तर बरं झालं असतं असं जर आपल्याला वाटलं तर आपण फार मोठी संधी गमावून बसलेलो आहोत असा त्याचा अर्थ होईल. म्हणून संधी खर्चाची संकल्पना ही उत्पादनाचे निर्णय घेताना फार महत्वाची ठरते. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला 2 पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करायची असते तेव्हा तो पर्याय निवडताना या पर्यायातून प्राप्त होणारं उत्पन्न ते उत्पादन विकून प्राप्त होणारा पैसा याचा खूप काळजीपूर्वक विचार हा केला पाहिजे. आणि म्हणून उत्पादकांनी संधी खर्च हा महत्वाचा मानला पाहिजे. पुढचा प्रकार आहे इकॉनॉमिक कॉस्ट ज्याला आपण आर्थिक खर्च म्हणतो. हा खर्च साधारणपणे आपण उत्पादनाची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल व संयोजन ही उत्पादनाची 4 साधनं आहेत त्यांना आपण जे पेमेंट देतो किंवा त्यांना आपण जे वेतन देतो त्यांचा जो मोबदला देतो त्याला इकॉनॉमिक कॉस्ट असं म्हणतात. हा आर्थिक खर्च झाला. आता याच्यापुढे एक खर्चाचा प्रकार आहे त्याचं नाव आहे इम्प्लिसिट कॉस्ट किंवा अव्यक्त खर्च. आता ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो त्यावेळेला उत्पादकाचे श्रम, त्याचं कौशल्य, त्याची बुद्धी हे सगळं त्या ठिकाणी कारणी लागतं. आता जर समजा त्यांनी आपण उत्पादन स्वतः करण्याऐवजी समजा एखादा उत्पादक मॅनेजमेंट करत असेल व्यवसायाची, अनेक उत्पादक त्या ठिकाणी करतात, ते स्वतः त्या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करतात, श्रमाचं नियोजन करतात, किती श्रम लागतील याचा विचार करतात, आणि अशा वेळेला स्वतः काम न करता त्यांनी जर पगारी नोकर ठेवला असता तर त्या सेवकाला समजा त्यांना 12,000 रुपये महिन्याला द्यावे लागले असते. पण आता ते 12,000 रुपये देण्याऐवजी ते स्वतः ते काम करत आहेत, म्हणजे हा झाला अव्यक्त खर्च की जो उत्पादक स्वतः त्या ठिकाणी योगदान देऊन हे करत आहे, म्हणजे संयोजक करीत असलेलं संयोजकाचं काम, तो करीत असलेलं व्यवस्थापकाचं काम, तो करीत असलेलं मार्केटिंगचं ज्याला आपण विपणन म्हणतो त्याचं काम, हे काम तो स्वतः करतोय. जर त्यांनी बाहेरून या सेवा घेतल्या असत्या तर त्याला पेमेंट द्यावं लागलं असतं, त्यांना पगार द्यावा लागला असता, आणि मग तो खर्च लाखाच्या घरात गेला असता. म्हणून इम्प्लिसिट कॉस्टमध्ये अशा प्रकारची कार्य समाविष्ट होतात की जी उत्पादक स्वतः करतो त्याला इम्प्लिसिट कॉस्ट असं म्हणतात, आणि दुसरा प्रकार आहे व्यक्त खर्च, त्याला एक्सप्लिसिट कॉस्ट असं म्हणतात. एक्सप्लिसिट कॉस्टमध्ये आपण जे पेमेंट देतो किंवा एखाद्या व्यवस्थापकाची सेवा मी घेतली असेल तर त्याला महिन्याला किंवा त्याचं जे काही मानधन असेल ते मी त्याला दिलं, तर ती त्याची व्यक्त खर्च हा त्या ठिकाणी ठरतो. अनेक वेळा आपण पाहतो की अनेक व्यक्ती एखादं काम हाती घेतात आणि सर्व बाबींचा ते स्वतःच त्या ठिकाणी हाताळतात, आणि मग असं दिसतं की त्या उत्पादनाची एक विशिष्ट किंमत अशी ठरते आणि मग आपल्याला वाटतं की बघा किती उत्पादनाचा खर्च हा कमी आलेला आहे. पण जर आपण त्या ठिकाणी अव्यक्त खर्चाचा विचार केला, जर आपण कॅल्क्युलेट केलं की समजा यांनी आता मार्केटिंगचं काम केलंय, मग हे मार्केटिंगचं काम दुसऱ्याकडे सोपवलं असतं तर किती पगार द्यावा लागला असता. समजा त्यांनी मनुष्यबळ नियोजनाचं ज्याला आपण एचआर म्हणतो त्याचं काम केलेलं आहे, ते दुसऱ्याने केलं असतं तर किती पैसा द्यावा लागला असता. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला त्या वस्तूच्या उत्पादनाची एक्झॅक्ट अशी फिगर मिळते की जी अर्थशास्त्रामध्ये महत्वाची आहे. म्हणून अर्थशास्त्रामध्ये जेव्हा आपण उत्पादन खर्चाचा विचार करतो त्यावेळेला नुसता पैसा रुपी खर्च हा विचारात घेऊन चालत नाही, तर हे जे आता मी प्रकार सांगितलेले आहे ते देखील त्या ठिकाणी तेवढेच महत्वाचे आहे. आता जसं आपण संधी खर्चाचा विचार केला तर संधी खर्चामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं की उत्पादनाचे जे घटक आहेत, जी साधनं आहेत, ती मर्यादित असल्यामुळे आणि ती पर्याय वापराची असल्यामुळे संधी खर्चाचा प्रश्न हा निर्माण होतो. अनेक वेळा असं होतं की काही स्पेशलाइज श्रम असतात, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे विशिष्ट प्रकारचं कौशल्य असतं तर त्या व्यक्तीला समजा एका व्यवसायामध्ये 50,000 रुपये पगार असेल आणि दुसरीकडे त्या व्यक्तीला 60,000 रुपये मिळत असतील तर त्याला किमान 60,000 रुपये देणं हे आत्ताच्या उत्पादकाचं कर्तव्य आहे. अदरवाईज तो जो घटक आहे उत्पादनाचा तो दुसरीकडे निघून जाईल. म्हणजे व्यक्तीचा जे काही वेतन मिळतं त्याच्यामध्ये व्यक्ती संधी खर्चाचा देखील विचार करत असते. तसंच उत्पादनाचा जो घटक आहे तो जर आपण एका पर्यायाची दुसऱ्या पर्यायासाठी वापरला तर आपल्याला किती खर्च येईल, किती लाभ होईल, याच्यावरून देखील संधी खर्च आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आणि हा प्रश्न मूलतः का उपस्थित होतो तर उत्पादनाची साधनं ही अत्यंत मर्यादित आहेत आणि ती पर्याय वापरायची आहेत. दुसरा त्या ठिकाणी खर्चाचा प्रकार आहे तो म्हणजे अल्पकालीन खर्च आणि दीर्घकालीन खर्च. आता अल्पकालीन खर्च म्हणजे अशा स्वरूपाचा खर्च की ज्यामध्ये अल्पकाळामध्ये उत्पादनाचा स्थिर खर्च हा करावाच लागतो आणि बदलता खर्च आपल्याला हा बदलता ठेवता येतो. म्हणजे जर उत्पादन वाढलं तर बदलता खर्च वाढतो, उत्पादन कमी झालं तर बदलता खर्च कमी होतो. परंतु अल्पकाळामधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की अल्पकाळामध्ये आपल्याला स्थिर खर्च हा बदलता येत नाही. स्थिर खर्च हा करावाच लागतो, म्हणजे तुम्ही उत्पादन करा किंवा करू नका, तुम्हाला नफा हो अगर न हो, पण तुम्हाला इमारतीचं भाडं हे द्यावंच लागतं, जो परमनंट लेबर आहे त्याचं पेमेंट हे द्यावंच लागतं. म्हणून अल्पकाळामध्ये स्थिर खर्च हा उत्पादकाला करावाच लागतो. तर दीर्घकाळामध्ये मात्र सर्व खर्च हे बदलते असतात असं म्हटलं जातं. म्हणजे दीर्घकाळामध्ये तुम्हाला एखादी नवीन इमारत घेता येते, एखादा नवीन जमिनीचा तुकडा घेता येतो, आणि त्यामुळे दीर्घ म्हणजे दीर्घकाळामध्ये स्थिर खर्च आणि बदलते खर्च असं डिस्टिंक्शन राहत नाही. तुमचा जो स्थिर खर्च आहे तो बदलू शकतो दीर्घकाळामध्ये. आणि दीर्घकाळामध्ये दुसरं काय होतं की तुम्हाला स्पर्धेकरता दुसरा उत्पादक देखील बाजारात येऊ शकतो. त्याच्यामुळे खर्चाचं हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण उत्पादकाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. अल्पकाळामध्ये जर मी एखादा व्यवसाय चालवत असेल तर मला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला स्थिर खर्च हा सहन करावाच लागेल. मग आता बदलता खर्च जर मला कमी किंवा जास्त करायचा असेल तर त्याच्याकरता मग मला उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलत्या खर्चाविषयीचा निर्णय हा घ्यावा लागेल. पुढचं जे वर्गीकरण आहे ते आहे स्थिर खर्च आणि बदलता खर्च. स्थिर खर्च आताच मी जसं सांगितलं तसं स्थिर खर्च हा इमारत, यंत्रसामुग्री, जमीन, गोडाऊन याच्याकरता हा करावा लागतो. आणि बदलता खर्च हा नॉन परमनंट म्हणजे जे कायम नाहीत असे मजूर, श्रम, कच्चा माल, वीज, पाणी अशा स्वरूपाचा हा असतो. आता हे खर्चाचं जे वर्गीकरण आपण केलेलं आहे हे वर्गीकरण अर्थशास्त्रामध्ये खूप महत्वाचं ठरतं, कारण यातून आपल्याला उत्पादनाची एक दुसरी बाजू लक्षात येते. आणि ती बाजू अशी आहे की जर तुम्ही स्वतःचे श्रम वापरत असाल तर त्या श्रमाची गणना मोबदला जो आहे त्याची गणना अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खर्चामध्ये व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे संधी खर्चासारखी जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याला असं सांगते की ज्यावेळेला आपण उत्पादक साधन सामुग्रीचं अलोकेशन करतो, ज्यावेळेला एक विशिष्ट पीक घ्यायचं की दुसरं पीक घ्यायचं असा निर्णय घेतो त्यावेळेला आपल्याला संधी खर्चाची संकल्पना खूप मार्गदर्शक ठरते. आणि म्हणून अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही खर्च संकल्पना अत्यंत महत्वाची आहे. आता असं झालंय की प्रत्येक उत्पादक आपला खर्च हा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तसं केलं तरच त्याला त्या ठिकाणी आपली वस्तू कमी किमतीमध्ये विकता येते आणि त्याला विक्री वाढवून मग नफा वाढवता येतो. आता पूर्वीसारखं राहिलं नाही की किंमत साधारणपणे थोडी उच्च पातळीला ठेवून आणि ती ताठर ठेवून स्थिर ठेवून नफा कमवणं. आता स्पर्धेचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक उत्पादक बाजारात आल्यामुळे कॉस्ट कटिंगची एक स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि हे कॉस्ट कटिंग इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की त्यामुळे एका इंडिव्हिज्युअल उत्पादकाला अशा स्पर्धेमध्ये तोंड द्यायला काही वेळेला अडचणी येतात. मग त्याच्या दृष्टीने या संकल्पना खूप महत्वाच्या आहेत. जर एखादं काम मी त्या ठिकाणी करत असेल त्याच्यात मला कौशल्य असेल तर मी माझी सेवा दुसऱ्याला देऊन माझं उत्पन्न देखील वाढवू शकतो. म्हणजे उत्पादकांनी देखील आता असा निर्णय त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे की आपल्या अंगी जे कौशल्य आहेत ते जर अधिक चांगल्या प्रकारे दुसऱ्या ठिकाणी वापरायला देऊन किंवा वापरून त्याच्या बदल्यात जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर तसाही प्रयत्न अलीकडे होऊ लागलेला आहे. अलीकडे आपण पाहतो की आउटसोर्सिंग नावाचा प्रकार आहे. आता आउटसोर्सिंग म्हणजे काय की हीच प्रक्रिया कमी खर्चामध्ये तुम्ही आम्हाला करून द्या, त्याच्याकरता तुम्ही तुमची बुद्धी वापरा, कौशल्य वापरा, तुमचे श्रम त्या ठिकाणी वापरा, पण अत्यंत गुणात्मक दृष्टिकोनातून आउटसोर्सिंग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक विकसित देशांनी विकसनशील देशांकडे अशा प्रकारची आउटसोर्सिंगची मागणी ही झालेली आहे. आता या ठिकाणी केवळ आर्थिक निकष हा लावलेला आहे. म्हणजे जर एखादं काम मी स्वतः एखादी प्रक्रिया करण्याऐवजी जर दुसऱ्या देशामध्ये ती कमी खर्चात होत असेल तर मी माझे श्रम त्या ठिकाणी वापरण्याऐवजी दुसऱ्याकडनं ती सेवा घेतो. आता या आउटसोर्सिंगमुळे होतं काय की आपल्या देशातले लोक रोजगाराला मुकतात. म्हणजे जी प्रक्रिया खरं आपल्या लोकांनी करायला पाहिजे ती आपण दुसऱ्याकडे देतो. म्हणजे इथे काय झालं की केवळ आर्थिक निकष लावल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे घेतले गेले. आज अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी म्हणजे या आउटसोर्सिंगच्या मुद्द्यावरून ओबामांना अनेक प्रश्न त्या ठिकाणी जनतेला जनतेचे जे अडचणी आहेत त्यांना तोंड द्यावं लागलं आणि एक विशिष्ट निर्णय असा घ्यावा लागला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की केवळ आर्थिक निकषानुसार जर व्यवसायातले निर्णय सरकारी पातळीवर झाले तर ते तेवढे यशस्वी होतील असं नाही. कारण तुम्हाला तुमच्या देशातल्या लोकांचं हित हे पाहायचं आहे. जसं आपल्याकडे सार्वजनिक उद्योग आहेत आणि आता आपल्याकडे या ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनच्या याच्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री म्हणजे निर्गुंतवणूक खातंच एक निर्माण करून टाकलं. आपले सार्वजनिक उद्योग हे चालवणं फायदेशीर काही उद्योग चालवणं फायदेशीर ठरलं नाही आणि मग त्यातली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची आणि तेवढा भाग हा खाजगी उत्पादकांकरता ओपन ठेवायचा. त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आणि जसजसे ते युनिट नफा कमवेल तसतसं त्यांना देखील त्या ठिकाणी डिव्हिडंडच्या स्वरूपात हा नफा मिळेल. आता काय झालं की सार्वजनिक उद्योगामधला गुंतवणूक काढून घेतल्यामुळे ते उद्योग हे काहीसे खाजगी मालकीचे झाले. आता या ठिकाणी सरकारने केवळ आर्थिक निकषाच्या आधारे हा निर्णय घेतला परंतु याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली की अनेक चांगले उपक्रम सरकारने खासगी व्यवसायिकांच्या घशात घातले. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की केवळ आर्थिक निकष तपासून किंवा पाहून तुम्ही जर व्यवसायातले निर्णय घेतले तर त्या ठिकाणी कल्याणकारी भूमिका थोडीशी बाजूला पडू शकते आणि तशा प्रकारचं होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी ही त्या सरकारची बनते. आणि म्हणून आपल्याकडे तुम्ही पेपरला वाचत असाल की अनेक वेळा सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागतं की अमुक एका उद्योगाचं आम्ही खाजगीकरण करणार नाही किंवा त्याच्यामध्ये निर्गुंतवणूक त्या ठिकाणी होणार नाही. आता ही निर्गुंतवणूक सरकारने का केली कारण सरकारचं उत्पन्न आणि खर्च याच्यामधली जी तूट वाढत चालली त्याच्यामुळे ही या निर्गुंतवणुकीतून प्राप्त झालेला पैसा मग सरकारला कल्याणकारी कामाकरता हा वापरता येतो. आता जसं आपण एका व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खर्चाचा विचार करतो तसा सरकारच्या दृष्टिकोनातही केला पाहिजे. म्हणजे सरकारकडे काही अमर्यादित उत्पन्नाची साधनं नाहीयेत. सरकार देखील लोकांच्यावर कर आकारून सार्वजनिक उद्योगांचा नफा यातून पैसा गोळा करत असतं आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा आपण कर चुकवेगिरी वगैरे आपण ऐकतो त्यावेळेला एक प्रकारे तो सरकारच्या उत्पन्नाचा लॉस होत असतो. म्हणून सरकार नेहमी कर प्रामाणिकपणे भरायचं आवाहन करत असतं. आता उद्योग चालवणं हे सरकारचं काम आहे का असंही अलीकडच्या काळात उत्पादक विचारू लागलेले आहेत. पण त्याला आर्थिक बाजू जास्त आहे आणि लोककल्याणाची बाजू नाहीये. त्याच्यामुळे उद्या जर काही सार्वजनिक ज्या सेवा आहेत उदाहरणार्थ वैद्यकीय सेवा असतील किंवा माता बाल संगोपना मातांना जे नुकत्याच बाळंती झालेल्या असते त्यांना जे काही मेडिकल आणि ही सर्व्हिस लागते त्याच्यावर सरकारचा खर्च असेल तर आपल्याला एक अशी सीमारेषा ठरवून घ्यावी लागेल की ज्या ठिकाणी कल्याणकारी योजनांवर परिणाम होत आहे त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक निकष लावून चालणार नाही. म्हणून अनेक वेळा असं आपल्याला जाणवतं की एखाद्या योजनेमध्ये जरी तोटा आला तरी त्या ठिकाणी त्या योजनेचं कल्याणकारी स्वरूप विचारात घेऊन सरकार काही काळ तो तोटा सहन करतं. आणि म्हणून हे जे खर्चाचे प्रकार जे मी सांगितलेले आहेत ते खर्चाचे प्रकार हे एका व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून ठीक आहेत पण ते सर्वच उद्योगांना आपल्याला सरसकटपणे लागू करता येणार नाही.
बरोबर.
कारण इथे अर्थशास्त्र आणि तुमचं नीतीशास्त्र कल्याणकारी शास्त्र याच्यामध्ये मग मोठा भेद हा निर्माण होईल. आणि म्हणून या संकल्पना लावताना या संकल्पना वापरताना फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. अनेक वेळा आपण असं पाहतो की एखादी व्यक्ती आयुष्यभर कष्ट करून एक दोन एकर जमिनीचा तुकडा ही एखाद्या संस्थेला दान देते आता इथे इथे कुठे तुमचं अर्थशास्त्र लागू पडतं? नाही पडत. कारण त्या व्यक्तीने आपल्या जमिनीचा वापर कसा करावा, कुठे करावा, याचं तिला स्वातंत्र्य आहे. पण त्या व्यक्तीने समाज कल्याणाला महत्व देऊन आपला आर्थिक लाभ हा फरसेक केलेला आहे, सोडून दिलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कृतींना आपल्याला अर्थशास्त्र त्या ठिकाणी लावता येणार नाही. आणि म्हणून या खर्चाच्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना खूप काळजीपूर्वकरित्या त्या ठिकाणी आपण वापरल्या पाहिजे आणि त्याचं विश्लेषण हे केलं पाहिजे. मग जसं मी म्हटलं की सरकारचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न लोकांनी भरलेल्या करातून हे प्राप्त होत असतं. आणि प्रत्येक देशाची, आपल्या देशाची असे प्रत्येक देशाची एक टॅक्सेबल कपॅसिटी असते की लोक जास्तीत जास्त किती कर भरू शकतील. असं नाहीये की तुम्ही किती भरमसाठ कर लावले म्हणजे लोक ते भरतीलच. प्रत्येक समाजाची एक कर देयक क्षमता असते, टॅक्सेबल कपॅसिटी असते, आणि त्या कपॅसिटी इतकंच त्यांच्यावर कर लावता येतो. जर त्या पलीकडे तुम्ही कर लावला तर तो भरणं त्या ठिकाणी समाजाला शक्य होत नाही आणि मग त्यातून कर चुकवेगिरीचे प्रकार घडतात. म्हणून असं म्हटलं जातं की कराचं एक विशिष्ट प्रमाण पार केलं की मग कर चुकवेगिरी वाढते. आणि म्हणून करांचं प्रमाण हे मर्यादित असावं की जेणेकरून तो भरणंही शक्य होईल आणि लोकांच्या हाती पैसा उरून लोक वस्तू व सेवा खरेदी करू शकतील. आपल्याकडे जी टॅक्सेबल कपॅसिटी आहे ती मर्यादित आहे आणि त्याच्यामुळे सरकारला उत्पन्नाचे विविध मार्ग हे शोधावे लागतात. आणि मग आणि या कल्याणकारी योजनांवर सरकारला खर्च हा करावाच लागतो. त्यामुळे जसं एखादी व्यक्ती उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये मेळ घालते तसं सरकारलाही करावंच लागतं. आणि म्हणून अर्थशास्त्र आणि प्रत्यक्षामध्ये कल्याणकारी शास्त्र याच्यामध्ये जे द्वंद्व निर्माण होतं ते यामुळे निर्माण होतं. आणि त्याकरता म्हणून आपण उत्पादनाचं, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की उत्पादनाचं प्रमुख उद्दिष्ट हे नफा कमवणं जरी असलं तरी तो नफा किती, कोणत्या प्रमाणात, कशा पद्धतीने, कशा मार्गाने हे ठरवण्याची गरज देखील तेवढीच आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की आपण ऑलिगोपॉलीचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन, ज्याला आपण गळे कापूस स्पर्धा असं म्हणतो, ती गळे कापूस स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये शक्य नाही आहे आणि तशी ती करूही नाही. कारण त्यातून एका उत्पादकाचं प्रचंड नुकसान होतं. म्हणून ज्या वेळेला खर्चाच्या निकषाच्या आधारे निर्णय घेतले जातात ते निर्णय हे नफा केंद्रितच असतात, त्याच्यामध्ये लोककल्याणाचा भाग नसतो. आणि प्रत्येक उत्पादक आपलं व्यक्तिगत हितच त्या ठिकाणी बघतो. आणि जरी आपण भांडवलशाही व्यवस्थेचा त्या ठिकाणी पुरस्कार केलेला असला अलीकडच्या काळात, स्वातंत्र्य असलं उत्पादकांना उपभोक्त्यांना, तरी देखील आपण पूर्णपणे तशा प्रकारची पद्धत ही अवलंबिलेली नाही. आजही आपल्याकडे अनेक सरकारी उपक्रमामधून लोकांना, मग त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, वाहतूक असेल, अशा अनेक सोयी या सरकारकडूनच मिळत आहेत लोकांना आणि त्याचा ते चांगल्या पद्धतीनं लाभ घेत आहेत. तर ही खर्चाची जी संकल्पना आहे, ही खर्चाची संकल्पना केवळ एका वस्तूच्या उत्पादनामधला लाभ आणि त्यामध्ये होणारं नुकसान याचा एक ढोबळ अंदाज यावा याच्याकरता आहे. पण मी असं म्हणणार नाही की संपूर्ण निर्णय हे केवळ खर्चाच्या आधारेच घेतले पाहिजे. कारण जर असं असतं तर आज अनेक शैक्षणिक सुविधा आपल्याला पाहायला मिळायला नसत्या. आणि म्हणून केवळ खर्च हा एकच निकष त्या ठिकाणी न ठेवता सरकारला देखील असा विचार करायला लागतो की खर्च आणि त्यातून होणारा लाभ याचं योग्य संमिलन घडवून आणणं आणि कल्याण जास्तीत जास्त कसं होईल हे बघणं हे त्यामागचं खरं अर्थशास्त्र आहे.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याविषयी, अर्थातच उत्पादन खर्चाची संकल्पना काय आहे, याविषयी मार्गदर्शन ऐकत आहात. आणि मार्गदर्शन आपल्याला करत आहेत डॉक्टर उमेश राजदरकर सर. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आजच्या यशवाणीमध्ये आपण डॉ उमेश राजदरकर सरांनी कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याविषयी केलेलं मार्गदर्शन ऐकत आहात. आतापर्यंत उत्पादन खर्चाची संकल्पना काय आहे की सर, आताच आपण सांगितलं की उत्पादन खर्चाची संकल्पना ठरवताना एखादी वस्तू आपल्याकडे आहे, किंवा जर तुम्ही उदाहरण सांगितलं की जमीन आहे आणि मग जमिनीचा वापर आपण कसा करायचा आहे, तिथे काय करायचं आहे हे आपण समजू शकतो, पण एखाद्या व्यक्तीकडे काहीच नाहीये,
बरोबर,
तर मग त्याने काय करावं?
आता आपण जी खर्चाची संकल्पना पाहिली ही आपण ही उत्पादन प्रक्रियेमधून त्या ठिकाणी निर्माण होते. समजा एखाद्या व्यक्तीकडे काहीच नाहीये, तर मग त्यांनी कसं जगावं, त्यांनी उत्पन्नाचे मार्ग कसे शोधावे, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणं साहजिक आहे. आता या ठिकाणी मी असं म्हणेल की गांधीजींनी म्हटलंय की युअर बॉडी इट सेल्फ इज युअर पोझेशन.
बरं,
तुमचं शरीर हेच तुमचं भांडवल आहे. तुमच्याकडे बुद्धी आहे, हात आहे, की ज्यातून तुम्ही कष्ट करून आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न, पाहिजे तेवढं म्हणजे खूप नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढं ते तुम्ही मिळवू शकता. आणि म्हणून जसं भांडवलशाहीवर टीका करताना असं म्हटलं जातं की समाजामध्ये आहे रे हॅव्स आणि नाही रे म्हणजे हॅव्ज नॉट, असे दोन वर्ग हे भांडवलशाहीमध्ये निर्माण होतात. ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते आहे रे, आणि ज्यांच्याकडे संपत्ती अजिबात नाही ते नाही रे. आता ज्या वेळेला नाही रे गटाची संख्या खूप वाढत जाते, त्या वेळेला मग त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्नात मध्ये विषमता निर्माण होते. मुठभर लोकांकडे संपत्तीचा मोठा भाग असतो आणि या संपत्तीच्या जोरावर ते बाकीच्या लोकांना कंट्रोल करतात, मग त्यांचं शोषण करतात आणि त्यांचं जगणं हे मग अवघड होऊन जातं. आणि मग या ठिकाणी सरकारचा रोल, सरकारची भूमिका ही महत्वाची ठरते. म्हणून जसं मी मग करांचा उल्लेख केला, त्या करांचा सरकार एका दुसऱ्या अंगाने विचार करते किंवा त्याचा वापर करते. समजा माझं उत्पन्न कमी आहे तर माझ्यावर कमी कर लागतील, आणि ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यावर जास्त कर आकारले जातील, जेणेकरून त्याच्याकडचा जास्तीचा पैसा सरकार दरबारीत जमा होईल, आणि हा जमा झालेला पैसा मग गरीब लोकांच्या कल्याणाकरता वापरता येईल. म्हणजे कर हे सरकारचं नुसतं उत्पन्न मिळवण्याचं साधन नाही, तर ते समाजामध्ये आर्थिक समता निर्माण करण्याचं एक साधन आहे. म्हणजे आता अमेरिकेमध्ये सुद्धा जे फिस्कल क्लिफ नावाची हे आहे, किंवा आपल्याकडे सुद्धा आत्ताच्या बजेटमध्ये श्रीमंत लोकांवर जास्त कर लावलेले आहेत. हे का लावले? तर त्यांचा जो अनावश्यक जो उपभोग आहे तो कमी करणं, आणि त्याच वेळी सरकारला पैशाची उत्पन्नाची वाढ करण्याची गरज असल्यामुळे तो पैसा सरकारकडे यावा याच्याकरता अशा प्रकारचे कर लावलेले आहेत. आता तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या व्यक्तीकडे काहीच नसेल तर त्याने काय करावं, तर त्याच्याकरता व्यक्तीने आपल्या अंगी जे कौशल्य आहे ते कौशल्याचा आपल्या दैनंदिन रोजीरोटी कमवण्याकरता त्या ठिकाणी वापर करावा. आता त्याला त्यासाठी जे शिक्षण लागेल, जे कौशल्य लागेल, त्याच्याकरता सरकारने शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. रोजगार योजना आपल्याकडे आहेत, त्या ठिकाणी तो आपलं योगदान देऊ शकतो. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण पाहतो की शून्यातून वर आलेल्या व्यक्ती या उद्योजक झालेल्या आहेत, किंवा शिक्षण घेऊन त्या मोठ्या पदावर गेलेल्या आहेत, आणि आपल्या पैशाचा वापर त्यांनी समाजाकरता केलेला आहे. अशा अनेक व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे म्हणून मी मगच म्हटलं की या खर्च संकल्पनांना केवळ आर्थिक निकष लावून तुम्ही निर्णय घेणं अयोग्य होईल. तुम्ही त्या ठिकाणी मानवी कल्याण सामूहिक कल्याण याचा विचार करूनच कोणत्याही संकल्पनेचा विचार हा केला पाहिजे. जसं आपण आता पाहिलं की एखादा उद्योजक असेल आणि त्याच्याकडे जर चांगलं कौशल्य असेल तर आपल्या स्वतःच्या उद्योगात तो योगदान देऊ शकतोच, परंतु त्याचबरोबर एखाद्या लहान उद्योजकाला तो स्वतःच्या अनुभवाचा ज्ञानाचा मदत म्हणून फायदा देखील करून देऊ शकतो. म्हणजे भारतातल्या मोठ्या उद्योजकांनी समजा जो स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे तिथल्या उद्योजकांना काही ट्रेनिंग देण्याचा किंवा आपले अनुभव सांगून तुम्ही या समस्येमधून या अडचणीमधून कसा मार्ग काढा याचं जर त्या ठिकाणी माहिती दिली तर त्यातून ते त्यांचं सामाजिक योगदानच ठरेल. आणि या ठिकाणी मग आपल्याला इम्प्लिसिट कॉस्ट जी आहे ती संकल्पना आपल्याला लागू करता येईल की मी माझ्या उद्योगाला करता दिलंच पण अन्य उद्योजकांना देखील त्या ठिकाणी मदत केली. आणि म्हणून ज्या समाजामध्ये काही नसतं म्हणजे उत्पादनाची साधनं ही खूप कमी असतात त्या समाजामध्ये केवळ शारीरिक आणि बौद्धिक कौशल्य हेच त्या ठिकाणी त्या समाजाचे उपयोगी पडतं. आपल्याकडे अनेक घराण्यांची आणि जाती धर्माच्या लोकांची उद्यमशील अशी परंपरा आहे. उदाहरणार्थ गुजराती लोक हे खूप उद्यमशील हे समजले जातात. ते खूप उद्यमशील आहेत. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीमधनं ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे उत्पन्न मिळवतात आणि कोणत्याही कामाला कमी लेखत नाहीत हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे जसं मी परत गांधीजींचा उल्लेख करेल मागे मी बोललो होतो की इंटेलेक्च्युअल वर्क जे आहे म्हणजे बौद्धिक जे काम आहे त्या कामाला महत्व दिलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर जे शारीरिक कष्टाचं काम आहे त्याला कमी लेखतं कामा नये. दुर्दैवाने असं होतं की आपण बौद्धिक श्रम करतो म्हणजे आपण एका वेगळ्या स्टेटसचे आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग श्रमजीवी कामाकडे आपला ओढा हा राहत नाही आणि मग आपण कोणत्या तरी व्यवस्थेवर मग अवलंबून राहू लागतो. म्हणून गांधीजींनी असं म्हटलं होतं की युअर ब्रेन शुड बी डेव्हलप थ्रू युअर हँड्स. तुमच्या बुद्धीचा विकास हा तुमच्या हातामधून झाला पाहिजे म्हणजेच तुम्ही कष्ट केले पाहिजे शारीरिक कष्ट केले पाहिजे. जर अशा प्रकारची मनोवृत्ती आपण ठेवली तर आपल्याला आपण जे काम करतो ते केवळ अर्थशास्त्राच्या नियमावर घासून न पाहता त्याचे जे चांगल्या बाजू आहेत म्हणजे उदाहरणार्थ स्थानिक साधन सामग्रीचा वापर करणं स्थानिक श्रमाचा वापर करणं आणि त्याद्वारे मग आपल्या भागातील लोकांना रोजगार प्राप्त करून देणं हे एक लोककल्याणाचं काम आपल्या हातून घडेल. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये केवळ आर्थिक बाजू तपासून न बघता त्याचे सामाजिक परिणाम काय होतात हे देखील त्या ठिकाणी पाहणं हे तेवढंच महत्वाचं ठरतं.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपल्याला सरांनी की एखाद्या व्यक्तीकडे काहीच नाही अशा वेळेस त्यांच्या मनात कशी संकल्पना निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे की आपली शारीरिक क्षमता हीच खूप मोठी संकल्पना असते त्यावेळेस हे खूप छान समजावून सांगितलं. पण सर आता जगात उद्योगधंद्यामध्ये खूप स्पर्धा निर्माण झाली आहे आणि ही स्पर्धा चालू असताना स्वदेशी वस्तू आणि आधुनिक बाहेरची वस्तू याच्यामध्ये तर खूप मोठी तफावत असते. तर मग अशा स्वदेशी वस्तूंचा वापर आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे?
चांगला प्रश्न आहे हा. आपण जेव्हा खर्चाच्या आधारे आर्थिक निर्णय घेतो त्यावेळेला म्हणजे उत्पादक म्हणून मी असं बघेल की उत्पादनाचा खर्च कमीत कमी कसा होईल आणि एक ग्राहक म्हणून तुम्ही बघाल की मला अगदी कमीत कमी किमतीमध्ये वस्तू कशी मिळेल. आता हे दोन्ही जे इंटरेस्ट आहेत ते एकमेकांशी संघर्ष करणारे आहेत. परंतु जसं आपण आता म्हणालात की जर परकीय वस्तू मला स्वस्तामध्ये उपलब्ध होत असेल तर ती वस्तू मी का घेऊ नये.
बरोबर.
आणि एक ग्राहक म्हणून मला जर वस्तू निवडीचं स्वातंत्र्य आहे, माझं उत्पन्न कशा प्रकारे खर्च करायचं याचं स्वातंत्र्य आहे, बाजाराची माहिती घेण्याचा मला अधिकार आहे, वेगवेगळ्या वस्तूंचा चॉईस माझ्यापुढे उपलब्ध आहे, तर ही साहजिक आहे की मी साहजिकच जिथे माझे चार पैसे वाचतील त्या ठिकाणी ती मी वस्तू खरेदी करावी. आणि मग तशा प्रकारचं कोणतंही बंधन माझ्या रस्ता कामा नये.
बरोबर.
एक केवळ आर्थिक निकष मानला तर हे विधान अगदी बरोबर ठरतं की जिथून आपल्याला स्वस्त मिळेल तिथून आपण घ्यावं, हे अगदी म्हणजे केवळ आर्थिक निकष. परंतु तुमच्या आर्थिक वर्तनाला एक सामाजिक बाजू देखील आहे. जेव्हा तुम्ही पैसे खर्च करता तेव्हा त्या वस्तूच्या खरेदीमधनं तुम्ही त्या उद्योजकाला, त्या श्रमिकाला, त्या कामगाराला, त्या व्यवस्थेला एक उत्पन्न प्राप्त करून देत असता आणि त्यातून त्यांचं पुढे उत्पादन आणि त्यांचं कुटुंब हे चालत असत. आता जर आपल्या पैशामधून परदेशातलं कुटुंब त्या ठिकाणी सस्टेन होत असेल, त्यांना लाईव्हलीहूड मिळत असेल, त्यांच्या गरजा भागत असतील, पण त्याच वेळेला आपल्या देशातील उत्पादक हे मागणीच्या अभावी अडचणीत असतील तर तुमचं स्वस्तात वस्तू मिळवण्याचा हा जो वेडेपणा आहे त्याला मी वेडेपणा म्हणेल, तो अयोग्य ठरतो. याचं कारण असं की आपली जबाबदारी आहे आपल्या आर्थिक वर्तनातून आपल्या देशातील, आपल्या समाजातील लोकांना कामधंदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणालात की स्वदेशी आणि परकीय वस्तू असा जो प्रश्न निर्माण होतो, हा प्रश्न हा आर्थिक निकषावर तुम्हाला सोडवता येणार नाही.
बरोबर.
कारण परकीय वस्तू या ते वापरत असलेलं तंत्रज्ञान, त्यांच्याकडे असलेली ज्ञानाची पातळी, त्यांच्याकडे असलेलं उत्पादनाचं प्रमाण, यातून त्यांच्या किमती ही कमीच असणार आहे.
बर.
परंतु तेवढ्या किमतीला आपल्या देशामध्ये वस्तू निर्माण होणं हे अशक्य आहे, अवघड आहे. त्याच्याकरता आपल्याला आपलं तंत्रज्ञान सुधारावं लागेल, आपल्याला त्याच्याकरता लोकांना शिक्षण द्यावं लागेल, तांत्रिक शिक्षण द्यावं लागेल, आणि मग आपण त्यांच्या किमतीच्या पातळीला येऊ.
बरोबर.
आता या ठिकाणी ज्या वेळेला स्वदेशी आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या लोकांना रोजगार क्षमता, रोजगाराची निर्मिती, उत्पन्नाची निर्मिती करून देण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. अनेक जण असं अभिमानाने सांगतात की मी फक्त इम्पोर्टेड वस्तू वापरतो. ती अभिमानाची गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे आपण आपल्या देशात आपल्या लोकांनी तयार केलेल्या वस्तू जर वापरल्या तर आपल्याच देशातील लोकांना रोजगार प्राप्त होतो. आता ज्या वेळेला तुम्ही असं विधान करता आजच्या युगामध्ये तेव्हा लोक तुम्हाला तुम्ही जुनाट विचाराचे आहात असं म्हणतात. आणि जर लाभ असेल तर आपण केवळ लाभाचा विचार केला पाहिजे असं म्हणतात, परंतु ते अयोग्य आहे. जर तुम्हाला हस्तोद्योगामधून किंवा खादीचा कपडा चांगला उपलब्ध होत असेल आणि त्यातून लोकांना त्या उद्योगातून चांगला रोजगार मिळत असेल तर आपण ते वस्त्र घेण्यात त्या ठिकाणी काहीच कमीपणा मानता कामा नये. आणि म्हणून स्वदेशीचं जे तत्व आहे गांधीजींनी सांगितलेलं ते या ठिकाणी खूप महत्वपूर्ण आहे. आणि गांधीजींनी असं म्हटलं होतं की स्वदेशी म्हणजे परकीय मालाचा तिरस्कार नाही. परकीय ते पुढे असं जाऊन म्हणाय की जर एखाद्या वस्तूमुळे माझं काही भागतच नसेल तर मी ती दुसऱ्या देशातून जरूर आणेल, पण पुढे ते असं म्हणाले की मी अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही की ज्याच्यामुळे माझं एखाद्या वस्तूमुळे माझं अडून राहील. म्हणजे या ठिकाणी वस्तूची खरेदी याला देखील एक कल्याणकारी आणि आध्यात्मिक अशी बाजू आहे की जी बाजू आपण प्रत्येक जण ही निग्लेक्ट करतो आणि त्या निग्लेक्टमुळे देशातल्या रोजगार आणि उत्पन्न निर्मितीवर मर्यादा येतात आणि मग समाजातला एक विशिष्ट वर्ग हा गरीब राहतो. आणि बाकीचा श्रीमंत होत जातो. त्याच्यामुळे आर्थिक निर्णयामध्ये आपल्याला कल्याणकारी किंवा मानवी कल्याणाचा हेतू याच्याकडे डोळे झाक करून चालणार नाही. जर तसं झालं तर फार मोठा अनर्थ हा त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून जे आर्थिक निर्णय आहेत, मग ते व्यक्तीचे असो, सरकारचे असो, एका उत्पादकाचे असो, किंवा अगदी माझ्याकडचा श्रमाचा आणि उत्पादन साधन सामग्रीचा वापर मी कसा करावा हे असो, हे आपण सामाजिक कल्याणाशी निगडित केलं म्हणजे तो वापर तर योग्य होईलच. शिवाय तुमच्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती होईल, उत्पन्नाची निर्मिती होईल आणि तुम्हाला मग तुमचा व्यवसाय हा वाढवता येईल. आज विकसित देशामध्ये देखील अनेक कंपन्यांना आपलं वाढीव उत्पादन कसं विकावं असा प्रश्न भेडसावू लागलेला आहे. कारण उत्पादन हे प्रचंड प्रमाणात झालेलं आहे आणि आता त्याची विक्री बाहेरच्या देशामध्ये केल्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये. आणि म्हणून अशा वेळेला बाहेरची वस्तू जरी स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होत असली तरी आपण आपल्या समाज कल्याणाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण अनेक वेळा पाहतो की सरकारने आयात शुल्क वाढवलेलं आहे, ते का असे निर्णय का घेतात? कारण जर एखाद्या वस्तूच्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशी उत्पादकांना फटका बसत असेल तर तशी आयात करणं ही अयोग्यच आहे. आणि म्हणून तशा प्रकारचे निर्णय हे सरकार घेत असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे एका देशातली मंदी किंवा एका देशातली आर्थिक अस्थिरता ही व्यापाराच्या माध्यमातून दुसऱ्या देशाकडे ट्रान्समिट होत असते, दुसऱ्या देशामध्ये जात असते. आणि त्याच्यामुळे या एकूणच वातावरणामध्ये आपल्या देशाचं हित साध्य करणारी धोरणं राबवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारच्या पुढे देखील मोठं आव्हान एक बनलेलं आहे. आणि त्या आव्हानाला तोंड देण्याकरता केवळ सरकारने निर्णय घेऊन चालणार नाही तर त्याला लोकांनी तेवढंच सहकार्य केलं पाहिजे. उदाहरणार्थ आता आपली चालू खात्यावरची तूट ही वाढत चाललेली आहे, कारण लोक सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करू लागले, सोन्याकरता आपल्याला मोठं परकीय चलन त्या ठिकाणी द्यावं लागलं. तर सरकारने आता सोन्याच्या वापरावर निर्बंध किंवा तुम्ही सोनं हे कमी प्रमाणात वापरा, कमी प्रमाणात ते खरेदी करा, अशा प्रकारचं सरकारने एक विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आता 50,000 दागिने खरेदी करण्याकरता तुम्हाला पॅन कार्ड लागतं. तर म्हणजे सोनं खरेदी करणं ही जरी खाजगी बाब मानली तरी ती बाब आज संपूर्ण सरकारच्या आर्थिक बाबीशी निगडीत बनलेली आहे. म्हणजे तुम्ही बघा की एका व्यक्तीचा सोनं खरेदीचा निर्णय हा सरकारच्या ताळेबंदावर अशा प्रकारे परिणाम पाडतो, इफेक्ट करतो. आणि म्हणून सरकारच्या कल्याणकारी योजनेनुसार जर मी माझं खर्चाचा पॅटर्न ठेवला, उपभोगाचा पॅटर्न ठेवला आणि एकूणच आर्थिक वर्तनाचा पॅटर्न ठेवला तर ते सरकारच्या धोरणांच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करता ते खूप महत्वाचं ठरणार आहे.
सर, अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं की स्वदेशीचा वापर किती आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपल्याच देशातल्या लोकांना काम पण मिळणार आहे आणि मग प्रोडक्शन पण वाढलं की आपोआप बाहेरच्या पण देशात ते पाठवता येत आपल्याला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. पुन्हा एकदा यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर उमेश राजदरकर सर. सर, अजून एक असा मनातला प्रश्न आहे की तो शेतीशी निगडीत आहे की आजच्या क्षणाला कांद्याला भाव आहे किंवा जे काही सीझनल प्रोडक्शन आहे त्याला भाव आहे शेतकऱ्याला, मग शेतकरी तो भाव बघून ते प्रोडक्शन पुन्हा एकदा आपल्याकडे लावतो. पण जेव्हा ते प्रोडक्शन येतं, ते उत्पादन निघतं, तेव्हा त्याला भाव मिळत नाही. मग हे पुरेसं उत्पन्न मिळालेलं असतं पण त्याला भाव मिळत नाही. मग अशा वेळेस खर्चाचा आणि त्या उत्पन्नाचा त्या शेतकऱ्याने कसा मेळ बसवावा?
आपण ज्या खर्चाच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा बऱ्याचशा कल्पना या शेतीमध्ये पण आपल्याला दिसून येतात. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट त्याच्यामध्ये दिसते, इम्प्लिसिट कॉस्ट आपल्यामध्ये त्याच्यामध्ये दिसते, एक्सप्लिसिट कॉस्ट दिसते. आणि मग आपल्याला असं आढळून येतं की जर शेतकऱ्यांनी या संकल्पनांचा किंवा आपल्या उत्पादनाचं नियोजन करताना या सर्व बाबींचा विचार केला तर त्यांना होणारं नुकसान आपल्याला कमी करता येईल. आता काय आहे की आपल्याकडे शेती ही अजूनही एक जीवन जगण्याकरता आवश्यक असणारी व्यवसाय हा आहे. म्हणजे ज्याला आपण सबसिस्टन्स लेवल असं म्हणतो
त्यातलं महत्वाचं
हा की मी शेती का करतो तर मला दुसरा व्यवसाय नाही किंवा हेच माझं निर्वाहाचं साधन आहे. त्यामुळे निर्वाह पातळीवर आपली शेती असल्यामुळे आपले हे जे निर्णय आहेत हे शेतीमधले निर्णय हे म्हणजे प्रथम माझ्या व माझ्या कुटुंबाच्या गरजा भागवणं शेतमाल विषयक आणि मला त्या गरजा भागून जे काही उरेल ज्याला आपण मार्केटेबल सरप्लस असं म्हणतो ते मग बाजारात विकून मला जे उत्पन्न मिळेल ते मी वर्षभर वापरतो. आता आपल्याकडची शेती आणि परदेशातली शेती ही या करण्यामागे दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. आपण तो एक जीवन जगण्याचा मार्ग म्हणून करतो तर परदेशात ती व्यापारी तत्वावर केली जाते, त्याला आपण कमर्शियल फार्मिंग असं म्हणतो. आता आपल्याकडच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्यांना शेतीशिवाय अन्य पर्याय नाही आणि म्हणून मग निर्वाह करायची एक साधन म्हणून ते शेतीकडे बघतात. आता अशा वेळेला मग त्यांना आपल्या उत्पादनाचं किंवा पिकाचं नियोजन करणं, त्याच्यामध्ये त्याची निगा राखणं, आलेल्या मालाची उत्पादनाची साठवणूक करणं, चांगली वाहतुकीची सुविधा मिळणं, चांगल्या कर्जाच्या सोयी मिळणं हे फार आवश्यक आहे. जर या मिळाल्या तर शेतकऱ्यांना आपली शेती ही शास्त्रीयदृष्ट्या करता येईल. आता याच्याकरता सरकार अनेक प्रयत्न करत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना वाहतुकीकरता वाहतुकीची सुविधा देण्यात येते, कर्जमाफीसारखी योजना आहे आपल्याकडे की ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं त्यांचं कर्ज माफ करून आपण त्याला पुढच्या उत्पादनाला त्या ठिकाणी प्रेरणा देतो. तर म्हणजे शेती हा एक खाजगी व्यवसाय जरी मानला तरी सरकारचा शेती क्षेत्रावर होणारा खर्च हा खूप मोठा आहे आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर तुम्हाला शेतीकडे बघायचं असेल तर तुम्हाला ती निर्वाह पातळीच्या वर आणली पाहिजे. शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती कशी करावी याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. शेतकऱ्यांकरता माल वाहतुकीच्या, साठवणुकीच्या आणि पाण्याची सोय ही केली पाहिजे की जेणेकरून मग त्या व्यवसायाला एक ऊर्जितावस्था प्राप्त होईल. आज आपण पाहतो की बाजारामध्ये भाव पडले की शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मग जसं तुम्ही कांद्याचं उदाहरण घेतलं, मग आपण म्हणतो की कांदा निर्यातीला परवानगी द्या, शेतकऱ्याने हा शेतकऱ्यांचा माल खरेदी करा, असे त्या ठिकाणी मग उपाय सुचले जातात आणि ते राबवले जातात. पण जर ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आहेत जसं मी आता सांगितलं, वाहतूक, साठवणूक, कर्ज, पाणी, या जर तुम्ही चांगल्या प्रकारे पुरवल्या शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांची स्थिती, त्यांच्या शेतीची स्थिती ही पण सुधारेल आणि एक शास्त्रीय दृष्टिकोनातून शेती ही त्या ठिकाणी त्यांना करता येईल.
धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खूप सोप्या भाषेत उत्पादन खर्चाची संकल्पना काय आहे आणि त्याचा मेळ कसा बसवावा याविषयी सांगितलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींकडनं आपले आभार. धन्यवाद.
धन्यवाद.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये कन्सेप्ट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उत्पादन खर्चाची संकल्पना याविषयी आपण मार्गदर्शन ऐकलं. आपल्याला मार्गदर्शन केलं डॉ उमेश राजदरकर सरांनी. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.